चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर उद्योगाला सरकारकडून मदतीची अपेक्षा। कोरोना आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे यंदाच्या साखर गाळपामध्ये बाधा आली आहे। पूर्वीपासूनच संकटात असणाऱ्या साखर उद्योगाला अधिकच संकटात ढकललं आहे। लॉकडाऊनमुळे आईस्क्रीम, थंड पेय निर्माते यासारख्या औद्योगिक खरेदीदारांनी उत्पादनांच्या कमी विक्रीमुळे साखर खरेदीदारी बंद केली आहे। महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था साखर उद्योगावर चालते आणि कोरोनामुळे साखर उद्योगाबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे। यामुळे सहकारी साखर कारखान्याच्या महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज फेडरेशननं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला आहे आणि या स्थितीतून बाहेर येण्यासाठी साखर उद्योगाला मदत करण्याची मागणी केली आहे। फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितलं की ऊस तोडणी, गाळप आणि साखर उत्पादन अधिक झाल्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊननं कारखान्यांच्या गाळपामध्ये बाधा आली आहे, ज्यामुळे साखर कारखान्यांना मोठं नुकसान झालं आहे। दांडेगावकर आणि नॅशनल फेडरेशन ऑफ कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडचे उपाध्यक्ष केतनभाई सी पटेल यांनी पीएम नरेंद्र मोदी यांना वेगवेगळं पत्र लिहिलं आहे। पटेल यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात सांगितलं आहे की भारताच्या साखर उद्योगापासून जवळपास 5 करोड शेतकरी आणि जवळपास 10 ते 15 लाख कामगार जोडले आहेत। येणाऱ्या महिन्यांमध्ये गाळप सत्र सुरू करण्यासाठी या कृषी उद्योगाला आपल्या पायावर उभं करण्यात सरकारचं सहकार्य आवश्यक आहे। लाखो ऊस शेतकरी त्यांच्याकडून साखर कारखान्यांपर्यंत पोहोचवलेल्या ऊसाच्या बिलाची वाट पाहत आहेत। यामुळे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना ही थकबाकी द्यावी अशी मागणी कारखान्यांनी केली आहे।